नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभागे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या पांवड्याखातीर आयज अधिसुचोवणी जारी. लोकसभा वेंचणुकेच्या पयल्या पांवड्याखातीर 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांतल्या 102 मतदारसंघांनी जातले मतदान. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा वाठारात काल आतंकवाद्यांनी बिहारातल्या एका नागरिकाची केली हत्या. लोकसंख्या अहवालाप्रमाण भारत संवसारात पावलो पयल्या सुवातेर. बार्सेलोना ओपन टेनिस सर्तीत राफेल नदाल हारिल्ल्यान सर्तीतल्यान भायर. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 6 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या पांवड्याखातीर आयज अधिसुचोवणी जारी केल्या. ह्या पांवड्यार 13 मेक 9 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांतल्या 96 लोकसभेच्या सुवातांखातीर मतदान जातले. 25 एप्रील मेरेन उमेदवारांक उमेदवारी अर्ज दाखल करपाक मेळटले. मजगती लोकसभा वेंचणुकेच्या 3र्या पांवड्याखातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाचो फाल्यां निमणो दीस आसा. 3र्या पांवड्यार 10 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांतल्या लोकसभेच्या 94 सुवातांखातीर 7 मेक मतदान जातले. लोकसभा वेंचणुकेच्या पयल्या पांवड्याखातीर काल सांजे प्रचार सोपलो. ह्या पांवड्या मतदान फाल्यां 17 राज्यांनी आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी पातळिल्ल्या 102 मतदारसंघांनी जातले. हातून अरुणाचल प्रदेश, मेघालया, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान आनी निकोबार जुवे, लक्षद्वीप, पुड्डुचेरी, उत्तराखंड आनी तामिळनाडूचो आस्पाव आसा. तशेंच राजस्थानातल्या 12 सुवातेखातीर, उत्तर प्रदेशातल्या 8, मध्य प्रदेशातल्या 6 सुवातांचेर, आसाम आनी महाराष्ट्रातल्या दरेकी 5, बिहाराच्या 4, अस्तंत बंगालातल्या 3, मणिपूरातल्या 2 आनी छत्तीसगड, त्रिपुरा आनी जम्मू काश्मीरातल्या दरेकी 1 सुवातेखातीर मतदान जातले. लोकसभा वेंचणुकेच्या पयल्या पांवड्यार 1625 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. लोकसभा वेंचणुकेच्या पयल्या पांवड्याखातीर मतदान करपा वांगडाच फाल्यां अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीमात विधानसभेखातीर मतदान जातले. भाजपाचे वडील फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 3 रोड शो करून रॅलीत उलोवप करतले. गांधीनगर लोकसभा सुवातेर भाजपाचे उमेदवार आशिल्ले श्री शहा फाल्यां आपले उमेदवारी दाखल करतले. श्री शहा अहमदाबाद जिल्ह्यातल्या सनन शहरात पहिलो रोड शो आणि गांधीनगर जिल्ह्यातल्या कालोल शहरात दुसरो रोड शो करतले असं आमच्या खबराकारान कळयला. त्यांच्या 3र्या रोड शोत गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे भाग आशिल्ल्या अहमदाबाद शहराच्या मुखेल वाठारांचो आस्पाव आसतलो. मंत्री शहा अहमदाबाद शहरातल्या विजलपूर वाठारात वेंचणुकेच्या रॅलीत उलोवप करतले. भाजपा फुडारी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आयज गुजरातात पक्षाखातीर प्रचार करतले. मंत्री ठाकूर आयज जामनगर शहरात रोड शो करून वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. दुसरे वटेन गुजरातात भेट दिवपी पंजाबाचे मुखेलमंत्री भगवंत मान हांणी काल उमेदवार चैतर वासवाक तेंको दिवपाखातीर भरुचात रोड शो केलो. आसामात पयल्या पांवड्यावेल्या वेंचणुकेखातीर मतदान कर्मचाऱ्यांक ईव्हीएम आनी हेर साहित्या मतदान केंद्राचेर धाडपाचे काम सुरू आसा. राज्यातल्या 5 मतदारसंघांनी फाल्यां पयल्या पांवड्यार वेंचणूक जावपाची आसा. ह्या पांवड्यात वट्ट 35 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. 86 लाखां वयर मतदार हे वेळार मतदान करतले. बायलां आनी दिव्यांग अधिकाऱ्यांनी वेवस्थापन करपाखातीर समर्पित मतदान केंद्रां आसतली. पयल्या पांवड्याच्या वेंचणुकेखातीर 14 जिल्ह्यांनी केंद्रीय अर्धलष्करी दळाच्यो 106 कंपनी तैनात केल्यात अशें राज्य पुलीस नोडल अधिकारी प्रशांत कुमार भुयान हांणी सांगले. कसलीच वायट घडणूक घडची न्हय म्हणून आंतरराज्य शिमो पयलींच सील केल्यात अशें तांणी सांगले. केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ संवेदनशील मतदान केंद्रांचेर तैनात केल्यात अशी माहिती श्री भुयान हांणी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी फाल्यां जावपा आशिल्ल्या लोकसभा वेंचणुकेच्या पयल्या पांवड्या पयली मतदारांनी आपली लोकशायेची जापसालदारकी पुराय करतना हक्कान मतदान करचे अशें आवाहन केलां. ते आकाशवाणी कडेन उलयताले. लोकांच्या सक्रीय आस्पावाक लागून देशात नियमितपणान आनी सुरळीत वेंचणुको जातात. वेंचणुको ही लोकशायेचो एक उत्सव आसा अशें सांगून मुखेल वेंचणूक आयुक्तांनी तरणाट्यांक वेंचणुकेंत वांटो घेवचो अशें आवाहन हे वेळार केलें. 85 वर्सा पिरायवेले मतदार आनी दिव्यांग मतदार घरा बसून मतदान करू शकतात अशें मुखेल वेंचणूक आयुक्तांनी म्हळें. सगळ्या मतदान केंद्रां तळमजल्यार बांदल्यात आनी थंय पिवपाचें उदक, शेड, रॅम्प, व्हीलचेर, हेल्प डेस्क तशेंच स्वयंसेवकांची सोय केल्या अशें मतदान केंद्रावेल्या मुळाव्या सुविधांचो उल्लेख करतना श्री कुमार हांणी सांगले. ह्या गिमाच्या हंगामांत लोकांनी सगळी जतनाय घेवची असे तांणी सांगले. मतदार उष्णतायेचेर मात करून व्हडा संख्येन मतदान करतले अशी आस्त लेगीत हे वेळार मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी उक्तायली. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा वाठारात काल आतंकवाद्यांनी बिहारातल्या एका नागरिकाची हत्या केली. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी ह्या घडणुकेचेर खर निषेध उक्तायला. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स जेकेएनसीचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हांणी ह्या घडणुकेविशी दुःख उक्तायले. पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीच्यो मुखेली मेहबूबा मुफ्ती हांणी लेगीत ह्या घडणुकेविशी दुःख उक्तायला. लोकसंख्या अहवालाप्रमाण भारत संसारात पहिल्या क्रमांकाचेर आसा. सध्याच्या अदमासाप्रमाण भारतात 1.44 अब्ज लोक आसात. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधीच्या अहवालाप्रमाण चीन दुसरे सुवातेर आसा आणि तातूंत 1.425 अब्ज लोक रावतात. भारताचे लोकसंख्येचे वाढीचो संबंध सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारणा आणि देशातल्या आवयच्या मरणाचे प्रमाण उणे जावपाकडेन जोडला. 2011 वर्सा केल्ले निमणे जनगणने प्रमाण भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज आशिल्ली. चीनाची लोकसंख्या 2022 वर्सा 1.426 अब्ज आशिल्ली पूण ती उणी जावपाक लागल्या असो संयुक्त राष्ट्र संघटनेचो अदमास आसा. ह्या शेकड्यांच्या शेवटाक चीनाची लोकसंख्या 1 अब्ज सकयल देऊ येता असो अदमास तज्ञांनी उक्तायला. भारताची लोकसंख्या मात फुडल्या कांय दशकात वाढत रावपाची आस्त आसा. मोदी सरकारान फाटल्या 10 वर्सात उत्तर पूर्व राज्यांखातीर खुपशे उदरगत प्रकल्प सुरू केले असे मिझोरामच्या एका लोकसभा सुवातेखातीर प्रचाराच्या निमण्या दिसा भाजपा फुडारी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. आयजोल हांगा जाल्ल्या पत्रकार परिषदेत त्यो उलयताल्यो. मिझोरामात फाटल्या 10 वर्सात खुपशे मुळावे सुविधा प्रकल्प सुरू केले. मिझोरामा खातीर अजून खूप कितें करपाची येवजण आसा असे ताणी सांगले. म्यानमारात सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय आखल्यात असे फ्री मुव्हमेंट रेजिम FMRO संदर्भ दितना ताणी सांगले. श्रीमती सीतारामन हांणी सिया जिल्हो मुख्यालयाक भेट दिली आणि लोकांकडेन संवाद साधलो. मिझोरामात 19 एप्रिलाक मतदान जातले. 8 लाखांपरस चढ मतदार हे वेळार मतदान करतले. ह्या खातीर 1276 मतदान केंद्रां तयार केल्यात आणि 100 उमेदवार रिंगणात आसात. बार्सिलोनात चलतल्या बार्सिलोना ओपन टेनिस सर्तीत राफेल नादाल एलेक्स डी मिनोरा आड सरळ सेटात हारिल्ल्यान ह्या सर्तीतल्यान भायर पडलो. चौथ्या मानांकित डी मिनोर हांणी नादालाक हारोवन तिसऱ्या फेरयेत पावल घाले. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल अहमदाबादेत जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 6 गड्यांनी हारयले. गुजरात टायटन्स पंगडाचो डाव 17.3 षटकात 89 धावात सोपलो. रशीद खान हांणी सगळ्यात चढ 31 धावण्यो केल्यो. आयपीएलातल्या गुजरातची ही सगळ्यात उणी धावसंख्या ठरली. दिल्ली कॅपिटल्सच्या मुकेश कुमार हांणी 3 गडे बाद केले. 19 धावण्यांचे मुख दिल्ली कॅपिटल्स पंगडान 8.5 षटकात 4 गडे वगडावन हुपले. आयज चंदीगडात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स पंगडां मदीं खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या पावण्या खातीर आयज अधिसुचोवणी जारी. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर 17 राज्यां आणि 4 केंद्रशासित प्रदेशातल्या 102 मतदारसंघांनी जातले मतदान. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा वाठारात काल आतंकवाद्यांनी बिहारातल्या एका नागरिकाची केली हत्या. लोकसंख्या अहवालाप्रमाण भारत संसारात पावलो पहिल्या सुवातेर. बार्सिलोना ओपन टेनिस सर्तीत राफेल नदाल हारिल्ल्यान सर्तीतल्यान भायर. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 6 गड्यांनी हारयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.